नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. महाराष्ट्र आनी झारखंडात विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार नेटान सुरू आसा. भाजपाचे वडील फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रात दोन रॅलींनी वांटेकार जातले. देशात रस्तो अपघात टाळपा खातीर रस्ते बांदतनाच सुरक्षेक सगळ्यात चड महत्व दिवपाक जाय अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. छठ पुजे उपरांत परत येवपी प्रवाशांची येरादारी वेवस्थापन करपा खातीर फुडल्या 15 दिसां खातीर उदेंत मध्य रेल्वेन 446 खाशेल्यो रेल्वे गाडयो सुरू केल्यात. आनी खेळात. क्रिकेटात 4 मॅचींच्या खेळा माळेंत पयल्या टी20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारतान दक्षिण आफ्रिकेक 61 धांवड्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. महाराष्ट्र आनी झारखंडात विधानसभा वेंचणुके खातीर प्रचार नेटान सुरू आसा आनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वडील फुडारी आपल्या उमेदवारांक तेको दिवपा खातीर दोनूय राज्यांनी जायत्यो रॅली घेतात आनी रोड शो घेतात. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या कोला आनी नांदेड वाठारात भौशीक बसकेंत उलोवप करतले. ह्या बसकांक महाराष्ट्राचे मुखेलमंत्री आनी शिवसेनेचे फुडारी एकनाथ शिंदे, उपमुखेलमंत्री आनी भाजपा फुडारी देवेंद्र फडणवीस आनी हेर फुडारी हाजीर आसतले अशी आस्त आसा. राकांबा अध्यक्ष अजित पवार पुणे, सांगली आनी सातारा हांगा प्रचार करतले. दुसरे वटेन काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपुरात भौशीक बसका घेतले. राकांबा मुखेली शरद पवार बीडात प्रचार करतले. हेर विरोधी फुडारी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी भौशीक बसका घेतले. महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 मतदारसंघांखातीर मतदान ह्या महिन्याच्या 20 तारखेक जातले. झारखंडात 81 वांगड्यांच्या विधानसभेची वेंचणूक ह्या महिन्याच्या 13 आनी 20 तारखेक 2 पावड्यांनी जातली. पहिल्या पावड्यावेले मतदान लागी पाविल्ल्यान राजकीय पक्षांनी खर प्रचार करपाक सुरवात केल्या. केंद्रीय घरमंत्री आनी भाजपा फुडारी अमित शहा झारखंडाच्या जमशेदपुरातल्या छतरपूर, हजारीबाग आनी पोटका विधानसभा मतदारसंघांनी आयोजित केल्ल्या भौशीक बसकांनी उलोवप करतले. तशेंच जमशेदपूर अस्तंत विधानसभा मतदारसंघात ते रोड शोत वांटेकार जातले. दुसरे वटेन काँग्रेस फुडारी राहुल गांधी धनबाग जिल्ह्यातल्या बाघमारा विधानसभा मतदारसंघात आनी उदेंत सिंगभूम जिल्ह्यातल्या जमशेदपुरात वेंचणुकेचे बसकेक हाजीर रावपाचे आसात. झारखंड मुक्ती मोर्चाचे वडील फुडारी आनी मुखेलमंत्री हेमंत सोरेन रांची, खरवासावा आनी मांडार मतदारसंघातल्या बसकांनी उलोवप करतले. तशेंच राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी जावपी मतदान रॅलींत राजद, एजेएसयू आनी दाव्या पक्षांचे फुडारी उलोवप करतले. ह्या महिन्याचे 23 तारखेक मतमेजणी जातली. रस्तो अपघात आनी ताका लागून जावपी मरणा टाळपा खातीर देशात रस्ते बांदतनाच रस्त्याचे सुरक्षेक सगळ्यात चड प्राधान्य दिवपाक जाय हाचेर केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी भर दिलो. काल सांजे छत्तीसगडातल्या रायपुरात भारतीय रस्तो काँग्रेसीच्या 83व्या वर्सुकी अधिवेशनाचे उक्तावण केल्या उपरांत मंत्री गडकरी उलयताले. रस्तो आनी ऑटोमोबायल अभियांत्रिकीतले उणाव सुदारपाचे यत्न सुरू आसात, पूण दोष आशिल्ल्या सविस्तर प्रकल्प अहवालाक लागून व्हड समस्या निर्माण जाल्यात अशें तांणी सांगले. सविस्तर प्रकल्प अहवालाची बारीकसाणेन तपासणी केल्या बगर खंयचीच निविदा जारी करची न्हय अशें अधिकारी आनी अभियंत्यांक तांणी मुखार सांगला. रस्तो अभियांत्रिकीत सुदारणा केल्यार अपघात उणे जातले आनी लोकांचो जीव वाटावपाक मेळटलो अशेंय तांणी सांगला. छठ पुजे उपरांत बिहारातल्यान येवपी प्रवाशांचे परतून येवपाचे वेवस्थापन करपा खातीर फुडल्या 15 दिसांत उदेंत मध्य रेल्वे 446 खाशेल्यो गाडयो चलयता. देशभरातल्या वेगवेगळ्या शारांनी परतून वचपी प्रवाशांचे प्रवास सोपे करपा खातीर काल ही रेल्वे सेवा सुरू केल्या. आकाशवाणी न्यूजाकडेन उलयतना मुखेल जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्र हांणी सांगले की वाडिल्ली मागणी हाताळपा खातीर फाटल्या वर्साच्या तुळेंत अंदू 70 परस चड अतिरिक्त गाडयो चलतात. स्टेशनांचेर गर्दीचे वेवस्थापन बरे तरेन करपा खातीर रेल्वेन पाटणा, दानापूर, राजेंद्रनगर, समस्तीपूर आनी हेर मुखेल स्टेशनांसयत मुखेल सुवातींनी होल्डिंग एरिया स्थापन केल्यात अशें चंद्रा हांणी सांगला. प्लॅटफॉर्माचेर गर्दी जावची न्हय आनी कांय वायट घडणूक घडची न्हय ते खातीर हे उपाय केल्यात अशें तांणी सांगले. उत्तर भारतातल्या नवी दिल्ली आनी आनंद विहारातल्या मुखेल स्टेशनां वांगडाच परतून येवपी प्रवाशां खातीर उदेंत मध्य रेल्वे अस्तंत आनी दक्षिण भारतातल्या शारां खातीर जायत्यो रेल्वे गाडयो चलयता अशें तांणी सांगले. दिल्ली एनसीआरातल्या हवेचो दर्जो सामकोच वायट वर्गात पावला. केंद्रीय प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्या प्रमाण आयज सकाळी राष्ट्रीय राजधानीत हवेचो दर्जो निर्देशांक म्हळ्यार AQI 361 इतलो नोंद जाल्लो. फुडल्या 2 ते 3 दिसात दिल्ली आनी एनसीआरात रातच्या वेळार आनी सकाळच्या वेळार दाट धुके पातळपाची शक्यताय आसा असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. CPCBच्या आंकड्यांप्रमाण शाराच्या कांय वाठारांनी AQI खर पातळीर 400 वयर पावलो. रोहिणीत 404 इतलो AQI, बावाना 411, विवेक विहार 400 आनी पंजाबी बागचो AQI 398 नोंद जाला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. श्री पद्मनाभ स्वामी देवळाकडेन संबंधित आशिल्ल्या आलपासी अरट्टू मिरवणुकीची व्यवस्था करपा खातीर केरळात तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ आयज सांजे 4 ते 9 मेरेन 5 वरां खातीर तात्पुरती विमान येरादारी स्थगीत करतले. दशकांसावन चलत आयिल्ले इतिहासीक वर्सुकी परंपरेचो हो एक भाग आसा. श्री पद्मनाभ स्वामी देवळाची आलपासी अरट्टू मिरवणूक ही एक मुखेल परंपरा आसून तातूंत मुर्तीच्या पवित्र न्हाणा खातीर देवळा सावन विमानतळाच्या मार्गांतल्यान वचपी शांघू मुघम दर्यादेगेर पावपाक विधीपूर्वक प्रवास करचो पडटा. शेकड्यांनी वर्सां आदीं सुरू जाल्ल्या अरट्टू मिरवणुकेक हजारांनी लोक वांटो घेतात. प्रवाशांच्या त्रासमुक्त प्रवासा खातीर विमानतळ अधिकाऱ्यांनी बऱ्याच आदीं मार्गदर्शक तत्वां जारी केल्ली आनी ते प्रमाण विमान कंपन्यांनी विमानांचे वेळापत्रक थारायल्ले. श्री पद्मनाभ स्वामी देवळाच्या मिरवणुके खातीर वर्साक 2 फावटी विमानतळार धावपट्टी बंद आसता. 1932 वर्सा विमानतळ स्थापन जाले उपरांत लेगीत हो विधी चालूच उरिल्लो. ताका लागून ह्या वाठाराची संस्कृताय आनी परंपरा अखंड उरल्या. क्रिकेटात काल राती डर्बनातल्या किंग्समीड क्रिकेट खेळा मैदानार 4 मॅचींच्या खेळा माळेतल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळात भारतान दक्षिण आफ्रिकेक 61 धावरांनी हारयले. पहिली फलंदाजी करतना भारतान 20 षटकांनी 8 गडे वगडावन 202 धावड्यो केल्यो. संजू सॅमसनान 50 बॉलांनी 107 धावड्यो केल्यो जाल्यार वरुण चक्रवर्ती आनी रवी बिश्नोई ह्या दरेकल्यान भारता खातीर 3 विकेटी घेतल्यो. यजमान पंगडा खातीर हेनरी क्लासेनान सगळ्यात चड म्हळ्यार 25 धावड्यो केल्यो. 203 धावड्यांची मोख आशिल्ल्या यजमान पंगडान 17.5 षटकांनी 141 धावड्यो केल्यो. फाल्यां गायबेरात सेंट जॉर्ज पार्कात दुसरी T20 आंतरराष्ट्रीय मॅच जावपाची आसा. बुद्धीबळात काल चेन्नई ग्रँड मास्टर्स क्लासिकल सर्तीत संवसारीक क्रमांक 2 अर्जुन एरिगाईसीन मास्टर्स विभागातल्या 4थ्या फेरयेत इराणाचो अमीन तबातबाई हाका हारयलो. ह्या जैताक लागून अर्जुनाक 3.5 गुण मेळून एकमेव आघाडी मेळ्या. आयज 5व्या फेरयेत तो इराणाचो परहम मकसुदुल हाचे आड खेळटलो. हेर मास्टर्स सेक्शनात विदित गुजराती आनी अरविंद चिदंबरम हांणी आपल्या उचेल्या पावड्यावेल्या विरोधकांक मॅक्सिम वाचियर लाग्रेव आनी लेव्होन एरोनियन हांकां बरोबरीचेर दवरला. चॅलेंजर्स विभागात प्रणव वेंकटेशान वैशाली रमेश बाबूक हारून सेगीत 4थे खेपे जैत मेळयला. चेन्नय ग्रँड मास्टराची दुसरी आवृत्ती वट्ट 7 फेरयो जावन 11 नोव्हेंबराक सोंपतली. टॅनिसात फ्रांसात मोझेल ओपनांत जाल्ल्या दादल्यांच्या 2टी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारताचो रित्वीक चौधरी बोलीपल्ली ताचो पोर्तुगीज जोडीदार फ्रांसिस्को काब्राल हाचे वांगडा पियेरे ह्युगसन हर्बर्ट आनी आल्बानो ऑलिवेटी ह्या फ्रेंच जोडीकडेन सरळ सेट 3-8, 6-8, 7 अशा सेटांनी हारलो. बोलीपल्ली हो ह्या सर्तीत वांटेकार जावपी एकमेव भारतीय आशिल्लो. बॅडमिंटनात आयज सकाळी दक्षिण कोरियातल्या इक्सानात जावपी कोरिया मास्टर सर्तीत भारताचो किरण जॉर्ज आनी दादल्यांच्या 11 सेमीफायनलात पहिल्या क्रमांकाचेर आशिल्ल्या थायलंडचो कुनलाऊत विटीडर्सन हांचे मदीं खेळ जातलो. काल क्वॉर्टर फायनलीत जॉर्जान 5व्या सुवातेर आशिल्ल्या जपानाच्या ताकुमा ओबायशी हाका 21-8-14, 21-8-16 अशा सेटांनी हारयल्लो. जॉर्ज हो हे सर्तीत वांटो घेवपी एकमेव भारतीय शटलर आसा. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू पुडुचेरी कराईकल वाठारांत गडगड आनी जंगला सयत घोगे आनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 12 तारखे मेरेन ह्या वाठारांनी उटंगराचो पावस चालूच उरतलो. केरळ माहे दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश यानम रायलसीमा हांगाय लेगीत 4 ते 5 दीस व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. फुडले 2 दीस हिमाचल प्रदेशांत सकाळी दाट धुके आसपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 दिसांत आनी 5 दिसांत अस्तंत हिमालय प्रदेशांत उण्यात उणें तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियस देंवतले. बंगालच्या खाडीच्या कांय वाठारांनी उत्तर श्रीलंकेची दर्यादेग आनी लागसारच्या वाठारांनी फुडल्या 2 दिसांनी हवामान खर जावपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. महाराष्ट्र आनी झारखंडात विधानसभा वेचणुके खातीरचो प्रचार नेटान सुरू आसा. भाजपाचे वडील फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रात 2 रॅलींनी जातले वांटेकार. देशात रस्तो अपघात टाळपा खातीर रस्ते बांदतनाच सुरक्षेक सगळ्यात चड प्राधान्य दिवपाक जाय अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. छठ पुजे उपरांत परत येवपी प्रवाशांची येरादारी वेवस्थापन करपा खातीर फुडल्या 15 दिसां खातीर उदेंत मध्य रेल्वेन 446 खाशेल्यो रेडिओ सुरू केल्या. क्रिकेटात 4 मॅचींच्या खेळामाळेंत पयल्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारतान दक्षिण आफ्रिकेक 61 धांवड्यांनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.